या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांबद्दल रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कसा विचार केला जातो आणि याचा रुग्णांना कसा फायदा होतो?
ब्रेस्ट कॅन्सरच्या या शृंखलेमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरचा पुनरुद्भव याविषयीचा उहापोह करत आहोत. जे रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये संपूर्ण स्तन निर्हरण ही शस्त्रक्रिया न करता केवळ दूषित भाग काढून टाकणे, त्यानंतर रेडिओथेरपी घेणे, किमोथेरपी घेणे अशा चिकित्सा घेऊनसुद्धा 1-2 वर्षांनंतर कॅन्सरचा पुनरुद्भव झाला म्हणून येताना दिसतात. अशावेळी आयुर्वेदीय तत्वांचा वापर करून रुग्णकेंद्रित चिकित्सा दिली जाते. तर जे रुग्ण कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून येतात अशा रुग्णांमध्ये मात्र कॅन्सरचा प्रादुर्भाव होणाऱ्या ठिकाणांचा विचार करून रुग्णाचे धातुबल वाढवले जाते, रुग्णाचे दोषसाम्य प्रस्थापित केले जाते आणि विशेष म्हणजे रुग्णाची मानसिक क्षमताही वाढवली जाते. अशा रुग्णांमध्ये चिकित्सेचे ध्येय हे डिसीज फ्री सर्वायवल वाढवणे असे असते. तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला रुग्ण सेकंडरीज घेऊन येतात किंवा कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा वेळेला येतात, या रुग्णांमध्ये मात्र हा कॅन्सर ज्या ठिकाणी पुन्हा उद्भवला आहे त्याच ठिकाणी वाढू नये किंवा इतरत्रही त्याचा प्रसार होऊ नये असा विचार केला जातो. याला प्रोग्रेशन फ्री सर्वायवल असं म्हटलं जातं. तर यातीलच पुढच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला रुग्ण येतात, जेव्हा त्यांच्या अनेक चिकित्सा पद्धती घेऊन झालेल्या असतात, त्यांना रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो, रुग्णाची मानसिकता खचलेली असते, वजन कमी झालेलं असतं, कॅन्सरचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी झालेला असतो, अशावेळी मात्र रुग्णाचं केवळ आयुष्यमान वाढवणे आणि रुग्णाच्या आयुष्याची प्रत वाढवणे एवढंच काय ते ध्येय ठरवलं जातं. तर याही पुढील अवस्था ज्याला एंड ऑफ लाईफ अशी म्हटली जाते अशा रुग्णांना मात्र रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये संशोधनाअंती निर्माण केलेली पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट दिली जाते आणि याकरिता रसायू कॅन्सर क्लिनिकचा इतर काही संस्थांशी देखील करार करण्यात आलेला आहे. अशा अंतिम अवस्थेतील रुग्णांकरता तेथे मोफत चिकित्सा देखील उपलब्ध आहेत. कॅन्सरच्या पुनरुद्भावाने डिप्रेशनमध्ये गेलेले रुग्ण यांच्याकरिता मानसिक व्याधी क्षमत्व वाढविणे हेही महत्त्वाचे ध्येय असते आणि म्हणूनच ब्रेस्ट कॅन्सरच्या कोणत्याही अवस्थेतील रुग्णांना आयुर्वेदामार्फत रसायन चिकित्सेमार्फत एक सक्षम पर्याय दिला जातो.
स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक चिकित्सा झालेली आहे आणि आयुर्वेदिक चिकित्सेने या कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेला नाही अशी आपल्याला काही उदाहरणं देता येतील का?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये बऱ्याचदा समाजामध्ये एक गैरसमज पसरलेला असल्याने असेही रुग्ण येताना दिसतात की स्तनाचा कर्करोग झालेला आहे आणि आयुर्वेदामध्ये शस्त्रक्रियेशिवाय उपचार होऊ शकतात. रसायू कॅन्सर क्लिनिकचं हे वैशिष्ट्य आहे की आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणेच येथे रुग्णकेंद्रित चिकित्सा केली जाते. बऱ्याचदा शस्त्रक्रियेकरिता नकार दिलेल्या रुग्णांना देखील आम्ही शस्त्रक्रियेची उपयुक्तता पटवून देतो आणि रुग्णास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. तर शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी घेऊन येणारे रुग्ण आहेत, तर किमो रेडिएशन अशा दोनही चिकित्सा पूर्ण करून येणारेही रुग्ण असतात. ज्या रुग्णांमध्ये कॅन्सरच्या गाठीचा आकार लहान असतो अशावेळी केवळ सर्जरीनंतर आयुर्वेदीय रसायन चिकित्सेमुळे सुमारे 12 वर्षांपर्यंत देखील रुग्ण कॅन्सरमुक्त राहिलेले आहेत अशी उदाहरणे आहेत. येथे मला एक रुग्ण नक्की आठवते ज्यांना स्तनामध्ये हाताला गाठ लागली. तपासणीअंती ही गाठ कॅन्सरची असल्याचं निष्पन्न झालं. त्याचवेळी या रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आल्या. आत्ताच सांगितलेल्या तत्वानुसार आम्ही त्यांना कॅन्सर सर्जनकडे जाण्याचा सल्ला दिला. कॅन्सर सर्जनने देखील संपूर्ण स्तन निर्हरण आणि काखेतील लसिका ग्रंथी निर्हरण अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर मात्र रुग्णाला कोणतीही आधुनिक चिकित्सा त्यांच्या काही व्यक्तिगत कारणास्तव घ्यायची नव्हती. अशावेळी हा कॅन्सर परत येऊ नये याकरिता रसायन चिकित्सा सुरू केली गेली. दर 6 महिन्यांनी रुग्णाचा पेट स्कॅन करण्यात आला. अशी सुमारे 1.5 वर्ष चिकित्सा दिली गेली. 1.5 वर्षाच्या शेवटी देखील रुग्णाचा पेट स्कॅन करून तसेच इतर रक्ताच्या तपासण्या करून कॅन्सरचा कोणताही सदृश पुरावा नाही हे निश्चित करूनच चिकित्सा थांबविण्यात आली. चिकित्सा थांबविल्यानंतर देखील रुग्णाला दर 6 महिन्यांनंतर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आज सुमारे 8 वर्षांहूनही अधिक ही रुग्णा उत्तम आयुष्य जगत आहे. शारीरिक आणि मानसिक कोणत्याही तक्रारी नाहीत. तर शस्त्रक्रिया आणि आयुर्वेदीय रसायन चिकित्सेने त्या कॅन्सरमुक्त असे आनंदी आयुष्य जगत आहेत.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांबद्दल रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कशा पद्धतीनं विचार केला जातो आणि त्याचा रुग्णांना कसा फायदा होतो, तसंच रसायन चिकित्सेचा या रुग्णांना होणारा फायदा याबद्दल आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.